नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचे आदेशही जारी केले आहेत. तसंच केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूच्या उत्पादन, पुरवठा, समतोल वितरण आणि उपलब्धतेचे नियमन करण्यासाठी एस्मा अर्थात आवश्यक वस्तू अधिनियम 1955 लागू केला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आज काँग्रेसचे खासदार डॉ मोहम्मद जावेद यांनी सभागृहात मांडला. सदनाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निष्पक्ष दृष्टिकोनाचा अभाव बिर्ला यांच्या वागण्यात दिसून आला, असंही ते म्हणाले. सध्या लोकसभेत या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्ष अखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. समाज माध्यमावर कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामीचे प्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना ठरवण्याकरता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल, असं ते म्हणाले. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. या चारही जिल्ह्यांना उद्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 640 अंकांची वाढ झाली आणि तो 78,206 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 234 अंकांची वाढ नोंदवत 24,262 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.